झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती. मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर. भाग 18. खरीप, रब्बी व उन्हाळ्यातील सर्व पिके.
आता आपले खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिकं द्या. खरीप, रब्बी, उन्हाळी पिकं जे हिंदुस्थानमध्ये घेतील ते सगळे, ज्वारी, बाजरी, मका, मूंग, उडीद, मटकी, भात, कांदा, लसूण, तूर, गहू, चना, भुईमूंग वगैरे वगैरे वगैरे. सर्व म्हणजे सगळी सगळी खरीप, रब्बी आणि उन्हाळी. लिया नंबर एक. जोपर्यंत दोन माती कणांच्या मध्ये ह्युमस जमा होत नाही तोपर्यंत जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जल धारणा क्षमता, पाणी पकडून ठेवण्याची क्षमता निर्माण होत नाही. म्हणून कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीमध्ये ह्युमस निर्माण करण्यासाठी पावसाळ्याचे फक्त 3 महिने मिळतात. कोणत्याही पिकाच्या मुळ्या पिकाचं आयुष्य संपल्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश यांचं रिझर्व बँक बनतात, आरक्षित साठा बनतात. मुळ्या म्हणजे धन दौलत. तसेच जमिनीतील जीवाणू सतत मरत असतात व नवीन निर्माण होत असतात. त्यांचं आयुष्य संपलं की ते मरतात, सोबतच नवीन सुद्धा निर्माण होत असतात. जीवाणूंच्या मेलेल्या शरीरामध्ये 46% कर्ब असतो व 14% नत्र असतो. परंतु रासायनिक शेतीमध्ये जीवाणूंची निर्मितीच होऊ दिल्या जात नाही व जमीन नांगरून कुळून पिकाची धसकट व मुळ्या वेचून जाळून टाकल्या जातात. टाकताना तुम्ही जाळून अभिमानानं हो. त्यामुळे ही रिझर्व्ह बँक नष्ट होते, जमिनीची सुपीकता वाढत नाही, ह्युमस निर्मिती होत नाही, म्हणजेच पावसाचं पाणी पकडून ठेवण्याची व हवेतला ओलावा साठवून ठेवण्याची क्षमताच नष्ट होते. आणि एक पाऊस नाही आला तर पीक सुकतं. पण त्याच वेळेला आपलं पीक सुकलं तरी शेताच्या काठावर बांधावरील झाडं, झुडपं, रोपं मात्र सुकत नाहीत. झाडं, झुडपं, रोपं, गवताची किंवा सगळी रोपं सुकत नाहीत. हिरवी असतात आणि त्याला फळं असतात. कारण तिथले जीवाणू, मुळ्या आणि काष्ठपदार्थ तिथेच कुजत असतात. त्यामुळं जमिनीची जलधारणा क्षमता वाढते व त्यामुळे पाऊस नाही आला तरी धुरे सुकत नाहीत, बांध सुकत नाहीत. म्हणजे कोरडवाहू शेती असो की सिंचित, आधीच्या पिकांच्या मुळ्या व अवशेष वेचून जाळून न टाकता मशागत करताना रोटाव्हेटरने मातीत मिसळावे. बैलावर चालणारा रोटाव्हेटर मिळतो, ट्रॅक्टरवर चालणारा सुद्धा मिळतो. म्हणजे आपल्या कोरडो पिकाची जमीन पावसाचं पाणी धरून ठेवण्याला व हवेत लावायला, खेचून घेण्याला सक्षम बनते. कळलं का आता? नंबर 2. कोणकोण मुळ्या जाळणार आहे, धसकट जाळणार आहे, हात करा. नाही जाळणार आहे उद्या गेल्यावर, एक हात वर आलाच नाही का? नंबर दोन, नंबर दोन का नंबर तीन? जमिनीमध्ये जीवाणूंना, जमिनीमध्ये जीवाणूंना प्रक्षेपित करून प्रस्थापित करण्यासाठी, कठीण आहे कठीण आहे, प्रक्षेपित करून प्रस्थापित करण्यासाठी, त्याच्यापेक्षा इंग्लिश बरी आहे का नाही, त्याच्यापेक्षा इंग्रजी बरी, प्रक्षेपित करून प्रस्थापित करून, म्हणजे जमिनीत टाकून त्यांना कायम निवास करण्यासाठी, हा करण्यासाठी, विरजन म्हणून, विरजन म्हणून घनजीवामृताचा वापर करायचा आहे, विरजन म्हणून घनजीवामृताचा वापर करायचा आहे. जमिनीची खोल मशागत करणे महापाप आहे, त्यामुळे जमिनीचा 4.5 इंच सजीव व सुपीक पृष्ठभाग जमिनीखाली गाडल्या जाऊन नष्ट होतो व सुपीकता नष्ट होते, म्हणून खोल मशागत करू नये. आधीच्या पिकामुळ्या, आधीच्या पिकांच्या मुळ्या कुजून, आधीच्या पिकांच्या मुळ्या कुजून व गांडूळ आपल्या शेतीची मशागत स्वतःच करतात, फक्त आपण कल्टिव्हेटरने किंवा रोटाव्हेटरने किंवा बैल चालित कुळवाने वखराने आडवी उभी मशागत करावी, लाकडी नांगराने नांगरणी करता येते किंवा दोन बैली लोखंडी नांगराने सुद्धा करता येते. नंबर तीन, कुळवाच्या शेवटल्या पाळीच्या आधी एकरी 200 किलो घनजीवामृत जमिनीच्या पृष्ठभागावर समान मात्रेत विस्कटावं, समान मात्रेत विस्कटावं व शेवटल्या कुळवाच्या पाळीने मातीत मिसळून द्यावं. चार, मान्सून पूर्व पाऊस आला की उगवून येणारं तण कुळवाने मारून टाकावं, त्याला आपण जांभूळवाई म्हणतो. मान्सून पूर्व पाऊस आला की उगवून येणारं तण कुळवाने मारून टाकावं, किंवा रबी उन्हाळी हंगामात सिंचनाचं पट पाणी देऊन उगवणारं तण मारून टाकावं कुळवाने, म्हणजे पुढे मग त्रास होत नाही. नंबर पाच, बियांना किंवा रोपांना बीजामृताचा संस्कार करावा. सहा, मुख्य पिकात मुख्य पीक एकदल असेल तर आंतरपीक द्विदल, मुख्य पीक एकदल असेल तर आंतरपीक द्विदल कडधान्याचं घ्यावं, किंवा मुख्य पीक द्विदल असेल तर आंतरपीक एकदल घ्यावं. खरीप ज्वारीमध्ये एकरी 4 किलो ज्वारीचं बी, खरीप ज्वारीमध्ये एकरी 4 किलो ज्वारीचं बी, एकरी 5 किलो चवळी व 1 किलो धने यांना वेगवेगळे बीजामृताने संस्कार करून एकत्र पेरावे. रबी ज्वारी असेल मालदांडी दगडी गुंड तर एकरी 2 किलो ज्वारी, 2 घेता का 3 घेता, 3 किलो ज्वारी, 6 किलो हरभरा व 1 किलो धने मिसळून पेरावे. गव्हामध्ये मोहरीचा इरवा घ्यावा हलका, एकरी 20 ग्रॅम इरवा, इरवाड म्हणजे इथं एक तिथं एक मिसळून, काय म्हणतो त्याला, हा इरवाड. त्यामुळे गव्हावर येणारा मावा गव्हावर येत नाही, मोहरीवर येतो, सापळा पीक असतं ते, गहू निकोप राहतो व मोहरीच्या फुलावर येणारे मित्र कीट यांना खाऊन टाकतात. गव्हामध्ये एकरी 5 किलो देशी हरभरा सुद्धा मिसळावा. मोहरीच्या फुलावर मधमाशा येतात व गव्हावर फुलामध्ये पराग सिंचन खूप चांगलं होतं, दाणे सगळे भरतात, पराग सिंचन होतं फुलामध्ये आणि सगळे दाणे भरतात, ओंबीतली खाली जागा एकही राहत नाही. हरभऱ्याच्या मुळ्या गव्हाला नायट्रोजन देतात, तसेच हरभऱ्याच्या पानावर आम असते, रात्रीला पानावर दव पडतं. दव म्हणता काय म्हणता तुम्ही? दव पडतं. ती आम त्या दवा बिंदूत मिसळते व घळंगळून खाली जमिनीत पडते. त्या आंबेमध्ये गव्हाच्या मुळ्यांचा विस्तार करणारे व जीवाणूंना आवश्यक असणारे संजीवक असतात. त्याचा फायदा गव्हाला होतो. गहू बन्सी गावराने घ्यावा, अतिशय उत्कृष्ट जात आहे. बन्सीची पोळी 3 दिवस ठेवली तरी नरम राहते. केवळ पोळी जरी खाल्ली तर दुधात भिजून खाल्ल्यासारखी अप्रतिम स्वाद असते आणि खूप पौष्टिक असते. प्रथिनाचं प्रमाण जास्त असते, खूपच स्वादिष्ट. म्हणजे तुम्ही जर जवळ बप्पूला खाऊ घातली तर जवळ बप्पू जाणारच नाही, काय मुक्काम करते. ती स्वादिष्ट असते. या मूंग उडीद भुईमूंग सोयाबीन खरीपात पेरल्यानंतर उगवून आल्यानंतर जिथे बी उगवलं नसेल त्या गॅपमध्ये 6x6 किंवा 8x8 फुटावर 2-2 बिया बीजामृताचा संस्कार करून सूर्यफुलाच्या किंवा मक्याच्या किंवा दोन्ही टोकावे. सूर्यफुलाचं झाड उंच वर जातं व मुख्य पिकाच्या पानांना जी ऊन सावली आवश्यक असते ती उपलब्ध करून देतं. वर पाखरं बसतात व पिकावरील अळ्यांना फस्त करतात आणि इरवाड असल्यामुळं मोठं मोठं फूल लागतं व मुख्य पिकाचं उत्पादन न घटतं. सूर्यफूल काय मिळतं आपल्याला? बोनस म्हणून रबी हरभरा, रबी भुईमूंग, रबी वाटाणा, राजमा ह्या पिकाचं बी म्हणजे पेरल्यानंतर व उगवून आल्यानंतर जिथे 2 रोपांमध्ये जिथे थोडी गॅप असेल मोहरीचे 2 दाणे 6x7 किंवा 8x8 फुटावर टोकावे. ती मुख्य पिकाला ऊन सावली देते, पक्ष्यांना थांबे देते व उत्पादन सुद्धा बोनस म्हणून उत्पादन सुद्धा देते. काल दाखवले ते तूर सोयाबीनचे पट्टे, हा ते घ्यावे, लिहा ते तूर सोयाबीनचे पट्टे दिल्याप्रमाणे घ्यावेत. 9 फूट अंतरावर तुरीच्या 2 ओळी लिहा. मध्ये हळद आणि मिरची किंवा अद्रक आणि मिरची घेता येते. एकरी 8 ते 10 किलो मका, 4 किलो चवळी, 2 किलो मूग वेगवेगळे बीजामृताचे संस्कार करून एकत्र मिसळून पेरावे. सुरुवातीचे 2 महिने मक्याला मूंग काय देतो? नायट्रोजन देतो. व नंतर चवळी मक्याला नायट्रोजनचा पुरवठा करते. 45 दिवसात पेरणीपासून मुगाचे पानं गळणं सुरू होतं व 60 दिवसांमध्ये पूर्ण जमीन पानानं झाकली जाते, आच्छादन होतं. त्याचा फायदा भेटतो ओलावा साठवून ठेवण्याचा, ह्युमस निर्मितीचा. मुळीजवळ सहजीवी असहजीवी नत्रांनो काम करतात. चवळीच्या फुलावर व पानावर मोठ्या प्रमाणात मित्र किडी येऊन हानिकारक किडींचं नियंत्रण करतात व मधमाशा काय करतात? पराग सिंचन करतात. मधमाशा पराग सिंचन करतात. दाणे भरतात. एकाच वेळी शेतकऱ्याला वरण भाकर मिळते, जनावरांना सुद्धा वरण भाकर मिळते. चारा पौष्टिक चारा मिळतो दोन्ही. आता कोणता नंबर? हा पेरणी. जमिनीला घात येताच काय म्हणतात? मी घात म्हणता का काय म्हणता? वापसा. जमिनीला घात येताच वापसा येताच मडळ झाकून ठेवून लग्न तेरव्या बंद करून मिटिंगा कॅन्सल करून पेरणी करावी. नाही ना पंचांग पाहू नाही. पंचांग आपलं काम नव्हे पंचांग पाहण्याचं, ते त्यांना पाहू द्या. आपलं का हो मळ सुद्धा झाकून ठेवावं, मिटिंगा कॅन्सल कराव्या, ते जास्त महत्वाचं आहे, है ना। आणि पेरणी करावी, द्या खरीपात पेरणी दक्षिणोत्तर करावी पण उताराला आधी करावी, खरीपात पेरणी दक्षिणोत्तर करावी दक्षिणोत्तर दिशेने करावी, शक्यतो उताराला आडवी करावी जेणेकरून पावसाचं पाणी जिरेल। झालं पेरणी करताना कमीत कमी बी लागेल अशा तऱ्हेची सुधारित टिफन वापरावी, कमीत कमी बी लागेल अशा तऱ्हेची सुधारित टिफन किंवा तिसा वापरावा। शेवटल्या कुळवण्याच्या आधी जर जीवामृत घनजीवामृत दिलं नसेल काही कारणामुळे, शेवटल्या कुळवणीच्या आधी जर घनजीवामृत दिलं नसेल तर पेरणीच्या वेळेस सरत्यांनी पेरून द्यावं। दोन चाळ्याची तिफन असते ना, सरत्यांनी पेरून द्यावं। पेरणीसाठी पंचांग पाहू नये, पेरणीसाठी पंचांग खोलून बसू। नेक्स्ट किती नंबर आहे, पीक फुलावर आल्यावर एकरी 100 किलो घनजीवामृत बुस्टर डोस द्यावा। नेक्स्ट जीवामृताची फवारणी, पेरणीनंतर किंवा रोप लावल्यानंतर एक महिन्याने पहिली फवारणी, प्रति एकर 100 लिटर पाणी 5 लिटर जीवामृत। जीवामृताची फवारणी करताना सोबत खाली जमिनीवर सुद्धा करावी। जीवामृताची फवारणी करताना पिकावर व सोबत जमिनीवर सुद्धा करावी। पावसाळ्यात म्हणजे जमिनीला ऑटोमॅटिक काय मिळेल, जीवामृत। तिथून 21 दिवसांनी दुसरी फवारणी, एकरी 150 लिटर पाणी व 10 लिटर जीवामृत कपड्यानं गाडी। चला तिथून 21 दिवसांनी तिसरी फवारणी, एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर कपड्यानं गाडीनं जीवामृत। शेवटली फवारणी दाणे दुधावर असताना, फळ किंवा शेंगा लहान असताना एकरी 200 लिटर पाणी 5 लिटर आंबट टाक किंवा एकरी 200 लिटर सप्तधान्यांकुर अर्क किंवा एकरी 200 लिटर पाणी व 2 लिटर नारळातलं पाणी, ओल्या नारळातलं पाणी 2 लिटर, खोबरं पाणी, खोबरं असते पाणी ते पाणी, यापैकी कोणतेही एक। नेक्स्ट वेळोवेळी आंतरमशागत व खोपणी करून तणांचं नियंत्रण करावं, म्हणजे कोळपणी डवरणी खुरपणी निन्नी करून तणांचं नियंत्रण करावं। कोणतेही तण फुलावर येण्याच्या आधीच कापून टाकावं, म्हणजे बीज प्रसार होणार नाही। नेक्स्ट पुढचं, दैनंदिन निरीक्षण करता करता पिकाचं दैनंदिन निरीक्षण करता करता ज्या दिवशी पानावर किडींची अंडी दिसतील किंवा लहान लहान किडी दिसतील त्यावेळेस काय करायचं, कीडनाशकांची फवारणी करावी। निमास्त्र ब्रह्मास्त्र अग्न्यस्त्र दशवर्णी अर्क यापैकी जे आपण तयार केलेलं आहे त्यापैकी कोणत्याही कीडनाशकांची फवारणी करावी। आणि जर अंडी नसतील किडी नसतील तर फवारणीची आवश्यकता नाही। जर पानांच्या शेंड्यावर किंवा कडेला लाल पिवळे किंवा काळे लहान लहान डाग दिसत असतील तर ताबडतोब बुरशीनाशकांची फवारणी करावी, अन्यथा नाही। नेक्स्ट, आपण घेतलेल्या पिकाच्या जातीची सगळी रोपं समान उंचीची व गुणधर्माची असतात, परंतु निरीक्षण करताना मात्र काही रोपं जास्त उंचीची किंवा कमी उंचीची असलेली दिसतात। ही मुख्य पिकात दुसऱ्या जातींच्या झाडांची भेसळ असते, ती ताबडतोब काढून टाकावी। सहसा मळणी करताना ही भेसळ होण्याची शक्यता जास्त असते। मळणी करताना साठवण करताना, म्हणून मळणी वेगवेगळी करावी व साठवण सुद्धा वेगवेगळी करावी. नेक्स्ट, पीक फुलावर आल्यानंतर आठवड्यातून दोनदा पिकाचं निरीक्षण करावं. भाताच्या किंवा गव्हाच्या ज्या रोपाला सगळ्यात जास्त फुटवे आहेत, प्रत्येक फुटव्याला कोंबी लागलेली आहे. लोंबी म्हणता का उंबी म्हणता? लोंबी. लोंबी लागलेली आहे व लोंबीत सगळे दाणे भरलेले आहे, एकही खाली जागा नाही. रोप सशक्त आहे, कीड नाही, बिमारी नाही. अशा रोपाला लाल धागा बांधून ठेवा. ज्या ज्वारीचे धाट निकोप निरोगी मोठं कणीस पानं मोठे दाणे ठासून भरलेले असेल त्याला लाल धागा बांधा. अशा तऱ्हेनं सगळ्या पिकांचे सशक्त सर्वोत्कृष्ट झाडं निवडा, त्याला लाल धागे बांधा व त्याचं बी वेगळं करून पुढल्या पेरणीसाठी राखा. ओंब्या आहे तशा सुकून पोत्यात भरून ठेवा बियासाठी. लोंब्या भाताच्या किंवा गव्हाच्या आहे तशाच सुकून पोत्यात भरून वर लटकून ठेवा घरात. आईच्या कुशीत लेकरू सुरक्षित असते, लोंबीमध्ये बी सुरक्षित असते. कंस सुद्धा, निवडलेले कंस सुद्धा पोत्यात भरून वाळून ठेवा. कडधान्याच्या बियामध्ये राख मिसळून व कडुनिंबाचा सुकलेला पाला मिसळून मातीच्या मडक्यात भरा व वरून कपडा बांधून त्याला गाईचं शेण लिपा आणि घरात ठेवा. अशा तऱ्हेनं सगळी पिकं घ्या.